पाठ 13 पोयतेरी स्वाध्याय 13-8 ऐकूया आणि वाचूया.
तू मूर्ख आहेस का रे संदीप? तुझ्यामुळे मला भाडं मिळत नाहीये.
ए साल्या, मला मूर्ख बोलू नकोस. तूच बेअक्कल आहेस.
मी बेअक्कल? तू मीटरपेक्षा जास्त पैसे घेतोस. 150 रुपये झाले तर तू 200 घेतोस. लाज वाटते का तुला? निर्लज्ज.
तुझ्या एवढा नालायक नाहीये मी. लायसन्स नसूनही रिक्षा चालवतोस, गाढव कुठचा?
जा रे तू,